आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायेद अल नहयान हांचे कडेन दूरध्वनी वयल्यान संवाद साधलो. संसदेन विनियोग विधेयक 2026 संमत केले. तृणमूल काँग्रेसीन अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुके खातीर 291 उमेदवारांची वळेरी केली जाहीर. मुखेलमंत्री ममता बॅनर्जी भावनीपुरांतल्यान वेंचणूक लढयतल्यो. केरळम विधानसभा वेंचणुके खातीर काँग्रेसीन 55 उमेदवारांची नावां जाहीर केली जाल्यार आम आदमी पक्षान 21 उमेदवारांची घोषणा केली. आखाती वाठारांतले सगळे भारतीय खलाशी जहाज सुरक्षीत आसात अशें सरकारान सांगले. अस्तंत आशियांतलो संघर्श आनीक वाडला. अमेरिकेच्या राष्ट्रीय आतंकवाद विरोधी केंद्राचो मुखेली जो कँट हाणें इराण युद्धाच्या विरोधान आपल्या पदाचो राजिनामो दिला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायेद अल नहयान हांचे कडेन दूरध्वनी वयल्यान संवाद साधलो. अस्तंत आशियांतल्या सध्याच्या परिस्थितीचेर दोनूय फुडाऱ्यांनी भासाभास केली. हॉर्मुझ समुद्र धुनीन सुरक्षीत आणि अखंड वाहतूक सुनिश्चित करपाच्या महत्वाच्याचेर दोन्ही बाजूंनी सहमती दाखयली. संसदेन विनियोग विधेयक 2026 संमत जाला. हाचेर चर्चा जाले उपरांत राज्यसभेन हे विधेयक लोकसभेकडे परत धाडले. लोकसभेन विनियोग विधेयकाक पयलीच मान्यताय दिल्या. हे विधेयक आर्थिक वर्स 2025-26 सेवा खातीर भारताचे एकत्रित निधींतल्यान काय अतिरिक्त रक्कम फारीक करपाक आनी विनियोगाक अधिकृत करता. राज्यसभेन जाल्ले चर्चेक जाप दितना अर्थ सितारामन हांणी अर्थीक स्थिरीकरण निधी खातीर केंद्र 57,381.14 कोटी रुपया दिता अशें स्पश्ट केलें. येता त्या रबी पिकाच्या अतिरिक्त गरजो भागोवपा खातीर सारें अनुदान म्हणून 19,930 कोटी रुपया दितात अशें तांणी सांगलें. जम्मू काश्मीराक तांचे उदरगतीच्यो गरजो भागोवपा खातीर केंद्रीय मजत 5,000 कोटी रुपयांची रक्कम दितात अशें तिणें म्हळें. काँग्रेस खासदार राजीव शुक्ला, तृणमूल काँग्रेसीचे साकेत गोखले, भाजप खासदार हर्षवर्धन श्रृंगला आनी शिवसेना युबीटीचे संजय राऊत हांणी ह्या विधेयकाचेर उलोवप केले. पारदर्शकता, जापसालदारकी आनी शेतकारांच्या दाव्यांची वेळार फारीकणी सुनिश्चित करपा खातीर सरकारान प्रधानमंत्री फसल बिमा येवजणेन दुरुस्ती केल्या. हाजे पयलीं शेतकारांक फारीकणी मेळोवपा खातीर जायते म्हयने वाट पळोवची पडटाली अशें लोकसभेन काल पुरवणी प्रश्नांक जाप दितना शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले.
To provide the right price for the crop to the farmers, we buy the crops at the minimum support price. And this year also, I'd like to inform that whether it is wheat, paddy or wheat crops, everyone's minimum support price has been increased. Not only has the minimum support price been increased, but the buying of all the crops at the minimum support price is still on. And it is the government of Modi ji who has decided that we will buy the whole quantity of all the crops the farmers want to sell.
फसलों की ऐतिहासिक खरीदी जारी है.
सरकारान शेती आनी शेतकार कल्याण खात्याचे अर्थसंकल्पीय वाटप 2013-14 वर्सा 21,933 कोटी आशिल्ले ते 2025-26 वर्सा 1,27,290 कोटी मेरेन वाडयला. शेती आनी शेतकार कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी हांणी काल लोकसभेन एका लेखी जापेन ती म्हायती दिली. अस्तंत आशियान तणाव चालू आसून लेगीत भारतीय अर्थवेवस्था घटमूट स्थितींत आसा अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगलां.
भारत के जो फंडामेंटल्स है,
द फंडामेंटल्स ऑफ इंडिया, द इकोनॉमिक सिचुएशन ऑफ इंडिया इज वेरी स्ट्रॉन्ग. ऑल ओवर द वर्ल्ड देर इज एन ईगरनेस टू बिल्ड अ बिजनेस रिलेशनशिप विथ इंडिया. द लास्ट 3 to 3.5 इयर्स वी हैव ओपन्ड डोर्स टू 38 डेवलप्ड कंट्रीज फॉर द एक्सपोर्टर्स ऑफ इंडिया. एज एंड वेन इज फ्री ट्रेड एग्रीमेंट विल बी ऑपरेशनलाइज, वी आर ट्राइंग फॉर द यूके, इट विल बी डन नेक्स्ट मंथ. देर विल बी इनफाइनाइट पॉसिबिलिटीज फॉर इंडिया.
भारत के लिए अपार संभावनाएं.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेलान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
तृणमूल काँग्रेसीन 2026 वर्साच्या अस्तंत बंगाल विधानसभेच्या वेंचणुके खातीर उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. 294 मतदारसंघापैकी 291 मतदारसंघा खातीर उमेदवारांची घोषणा केल्या. 3 दार्जिलिंग हिल मतदारसंघ तांचो मित्रपक्ष भारतीय गोरखा प्रजातंत्रीक मोर्चा खातीर सोडला. पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यो घरत एक फावट भवानीपूर मतदारसंघातल्यान वेंचणूक लढयतल्यो. थंय भाजपान आदींच विरोधी पक्ष फुडारी शुभेंद्र अधिकारी हांकां उमेदवारी दिल्या. तृणमूल काँग्रेसीन 74 विद्यमान आमदारांक उमेदवारी दिवंक ना. 135 विद्यमान आमदारांक तांच्या सध्याच्या मतदारसंघातल्यान परत संदी दिल्या जाल्यार 15 जाणांक नव्या मतदारसंघात संदी दिल्या. केरळात जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुके खातीर काँग्रेस पक्षान 55 उमेदवारांची आपली पहिली वळेरी जाहीर केल्या. हे वळेरेन विधानसभेतलो विरोधी पक्ष फुडारी VD सतीशन, पक्षाचे आदले प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्नीतल्ला आनी के मुरलीधरन सारख्या मुखेल फुडाऱ्यांचो आस्पाव आसा. आम आदमी पक्षान केरळात जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुके खातीर 21 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. केरळमान विधानसभा वेंचणुके खातीर फुडल्या म्हयन्याचे 9 तारखेक मतदान जातले आनी मायाच्या 4 वेळ मतमेजणी जातली. वेंचणूक आयोगान आसाम, केरळा, पुडुचेरी, तामिळनाडून, अस्तंत बंगालांतल्या विधानसभा वेंचणुके खातीर आनी 6 राज्यांतल्या पोटवेंचणुके खातीर 1111 केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केल्या. आयोगान दिल्ल्या म्हायती प्रमाण हे निरीक्षकां मदीं 557 सामान्य निरीक्षक, 188 पुलीस निरीक्षक आनी 366 देशभेस निरीक्षकांचो आस्पाव आसा. बंदर, जहाज आनी उदकामार्ग मंत्रालयांतले खाशेले सचीव राजेश कुमार सिन्हा हांणी आखाती वाठारांतले सगळे भारतीय खलाशी आनी जहाजां सुरक्षीत आसात अशें सांगलां. अस्तंत आशियांतल्या हालींच्या घडामोडी संबंदी काल नवी दिल्लींत जाल्ले आंतर मंत्रालयीन पत्रकार परिशदेंत उलयतना सिन्हा हांणी ही म्हायती दिली. फाटल्या 24 वरां आखाती वाठारांतल्या 161 भारतीय खलाश्यांक परतून मायदेशांत हाडल्यात अशें तांणी म्हळें. देशभरांत पेट्रोलियम आनी डिझल पुरेशा प्रमाणांत उपलब्ध आसा अशें पेट्रोलियम आनी नैसर्गीक वायू मंत्रालयाचे जोड सचीव सुजाता शर्मा हांणी पत्रकारां कडेन उलयतना सांगलें. वेवसायीक LPG गिरायकांनी पायप नॅचरल गॅस म्हणजे PNG कडेन वळचें ह्या खातीर तांकां प्रोत्साहीत करपाचे प्रयत्न सरकार करता अशें तांणी म्हळें. जोड सचिवांनी अशें नमूद केलें की सरकारान सगळ्या राज्य सरकार आनी केंद्रशासित प्रदेशांक चीट बरोवन विनंती केल्या की पायपलायन घालपा खातीर प्रलंबीत आशिल्ल्या परवानग्यांक डीम्ड अप्रुव्हल मानचे आनी नव्या अर्जांक 24 वरां भितर मंजुरी दिवची. ब्रुसेल्स भेटीवेळार परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर आनी युरोपीय संघाच्या वेगवेगळ्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांकडेन संवसारीक आव्हानाविशी भासाभास केली. अस्तंत आशियांतली परिस्थिती आनी ताचो उर्जा सुरक्षेचेर जावपी परिणामांचेर खासा लक्ष दिले परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणदीप जयस्वाल हांणी एका पत्रकार परिशदेंत ही म्हायती दिली. अस्तंत आशियांतले संघर्श आनिकूय खर जाला. इस्रायलाच्या हल्ल्यान इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा मुखेली अली लारिजानी आनी बासिज दळाचो कमांडर गुलाम रजा सुलेमानी हांकां मरण आयिल्ल्याची पुष्टी इराणान केल्या. इस्रायलान एका हल्ल्यान लारिजानी सयत इराणच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांक मारिल्ल्याचो दावो केल्या उपरांत ही पुष्टी जाल्या. वॉशिंग्टनान राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी हॉर्मुज समुद्र दुनीची सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर आंतरराष्ट्रीय आघाडी स्थापन करपाचें आवाहन केलां. थंय तेल वाहतूक मोठ्या प्रमाणांत विस्कळीत जाल्या. अमेरिकेच्या राष्ट्रीय आतंकवाद विरोधी केंद्राचो मुखेली जो कँट हांणी अमेरिकान इस्रायलान इराणाच्या आड सुरू केल्ल्या घेर्राच्या मुद्द्यावेल्यान आपल्या पदाचो राजिनामो दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांकां बरयल्ल्या पत्रांत तांणी म्हळां, इराण पसून देशाक कसलोच तात्काळ धोको नाशिल्लो आनी इस्रायलाच्या दबावाक लागून सरकारान हे घेर सुरू केले. नवी दिल्लींतल्या राष्ट्रपती भवनांतल्या अमृत उद्यानाक काल 11,000 मायज ज्येश्ठ नागरिकांनी भेट दिल्ल्याचे सामाजीक न्याय सशक्तीकरण मंत्रालयान सांगलां. ज्येश्ठ नागरिकांक जार्दिनाची सोबीतकाय अणभवपाची संद मेळची तशेंच तांचे सामाजीक सहभाग आनी कल्याणाक प्रोत्साहन दिवप हो मंत्रालयान आयोजीत केल्ल्या खाशेल्या भेटीचो हेतू आशिल्लो. बॅडमिंटनान ऑर्लिन्स मास्टर्स सुपर सर्तींत आकर्षी कश्यप हाणें बायलांच्या एकोडे गटांत 2 क्वॉलिफायर मॅची जिखून मेन ड्रॉन पावल घालां. भारतीय हवामान खात्यान छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आनी विदर्भांत गडगड मारपा सयत खऱ्यांच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. फाल्यां मेरेन कर्नाटकांतलो दर्यादेगेवेलो वाठार, कोकण, गोंय, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, राजस्थानान गडगड आनी जोगला मारपाचो अदमास उक्तायला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन झायेद अल नाहयान हांचे कडेन दूरध्वनी वयल्यान संवाद सादलो. संसदेन विनियोग विधेयक 2026 संमत केला. अमेरिकेच्या राष्ट्रीय आतंकवाद विरोधी केंद्राचो मुखेली जो कँट हांणी इराण गेराच्या विरोधान आपल्या पदाचो राजिनामो दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो 5:30.